महेश सर बोलताय का?
हा
महेश सर नमस्कार, मी सिद्धेश बोलतोय परामर्श स्कीम मधून. आपण मागे फ्लॅट संदर्भात इन्क्वायरी केली होती आपल्याकडे, तर जस्ट विचारायचं होतं की इंटरेस्टेड आहात ना, म्हणजे पुढे कसं प्लॅन करताय? काय म्हणतात सर?
कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये?
फॉरेस्टर साठी किंवा सिटीस्केप साठी.